आपण कधीही विसरू शकत नाही अशा कोविडच्या अभूतपूर्व संकटातील वैद्यकीय व्यवस्थापनाची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली आणि हे मुंबई मॉडेल जगासाठी पथदर्शी ठरलं. चला तर जाणून घेऊया काय होतं हे मुंबई मॉडेल. 2019 अखेरीस महाराष्ट्रात नुकत्याच निवडणुका पार पडल्या होत्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले होते आणि ते शेतकरी कर्जमाफीसारखे कल्याणकारी निर्णय घेत असतानाच कोविडचं अभूतपूर्व आव्हान आपल्या जगासमोर आलं. हा कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी सर्वप्रथम लॉकडाऊन आवश्यक होतं, पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी कुठेही भीतीचं वातावरण निर्माण न करता जनतेला पूर्वकल्पना देत पद्धतशीर टाळेबंदी आणली. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी प्रशासनावर लक्ष केंद्रित केलं, तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्कफोर्स तयार केला, प्रशासनाला पूर्ण मोकळीक दिली. उद्धवजी एकीकडे राज्यकर्ता म्हणून जितके धैर्याने परिस्थिती हाताळत होते तितक्याच आपुलकीने ते जनतेशी संवाद साधायचे, जनतेपासून काहीही न लपवता सर्व स्थितीची माहिती द्यायचे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचे. तेव्हा प्रत्येकाच्या मनात ही भावना असायची की राज्याचे मुख्यमंत्री नव्हे तर आपला कुटुंबप्रमुखच आपल्याशी बोलत आहे. मुंबईच्या तत्कालीन आयुक्तांच्या कोविड कार्यकाळावर आधारित कोविड वॉरियर इक्बाल सिंग चहल ह्या पुस्तकात कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बजावलेल्या आश्वासक भूमिकेची इनसाईट स्टोरीज खूप काही वास्तव सांगून जाते. तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत चेस द व्हायरस अभियान आक्रमकपणे राबवलं. दारोदारी चाचण्या, शोध मोहीम, तपासणी, प्राथमिक उपचार, जनजागृती केली. एकीकडे टीकेचा भडीमार सुरू होता, अफवांचा बाजार उठला होता, पण उद्धवजींनी कोणताही राजकीय दबाव सरकारी वैद्यकीय यंत्रणांवर येऊ दिला नाही. मुंबईला वाचवणारं जम्बो कोविड केंद्र उभं करण्यासाठी उद्धवजींनी दिवसरात्र अधिकाऱ्यांसह बसून सर्व प्रशासकीय अडथळे दूर केले. अनेक तज्ज्ञांचं मत आहे की ह्या जम्बो कोविड केंद्रांशिवाय मुंबई कोरोनाच्या पहिल्या लाटेत तग धरूच शकली नसती. वांद्रे कुर्ला संकुलातील हे पहिलं कोविड जम्बो रुग्णालय 18 दिवसांच्या विक्रमी वेळेत बांधलं, जिथे 10 लाखाहून अधिक कोविड रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतले.
विषाणूमधील बदल आणि संसर्गाचं केंद्रस्थान कळावं उद्धवजींनी कस्तुरबा रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिली जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा उभारली आणि त्यामुळे कोरोना व्हायरसमधील म्युटेशन्स म्हणजेच विषाणूंमधील बदल वेगाने शोधण्यात मदत झाली. तसंच कोविड विरुद्धच्या लढाईत आदित्य उद्धव ठाकरेही तितकेच तत्पर असत. आदित्य उद्धव ठाकरेंनी कॉर्पोरेट्सच्या मदतीने वरळी डोममध्ये 600 अधिक कोविड बेड्स आणि आयसीयूंसह पहिलं जम्बो फील्ड हॉस्पिटल उभारलं. आदित्यजींना कोविड संसर्ग झाल्यानंतरही त्यातून बरे होताच त्यांनी पुन्हा झोपडपट्ट्यांमध्ये कंटेनमेंट झोनमध्ये दररोज फेरफटका मारायला सुरुवात केली. पहिल्याच टप्प्यात कॉर्पोरेट्सच्या सामाजिक बांधिलकी निधी म्हणजे CSR मधून मुंबईला 10 लाख लसींचा साठा मिळवून देण्यात पालकमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांचा मोलाचा वाटा होता. यामुळे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुफत लसीकरण शक्य झालं. मुंबई महापालिकेला रुग्णवाहिका कमी पडत आहेत हे तत्कालीन आयुक्तांकडून समजताच आदित्यजींनी तातडीने पाठपुरावा सुरू केला आणि पुढच्या फक्त 5 दिवसातच 800 वाहनांची व चालकांची व्यवस्थाही करण्यात आली. देशात प्रथम आपल्या शहरातच ऑक्सिजन निर्मिती करण्याचा उद्धवजींचा मानस निर्णायक ठरला. लसींची जेव्हा टंचाई भासू लागली त्याची कारणं काहीही असतील, पण उद्धवजींनी प्रशासनाचा धीर खचू दिला नाही. त्यांनी प्रशासनाला राज्याला आश्वासित केलं की लस मिळणार, आपण तयार राहू. अनेक प्रशासकीय अधिकारी सांगतात तेव्हाच्या बैठकांमध्ये उद्धवजी अतिशय शांत, पद्धतशीर, तथ्यांवर, तर्कावर आधारित चर्चा करायचे. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या, टीका होईल म्हणून कोणतेही आकडे लपवू नका, खऱ्या माहितीवर काम करू, आपण जिद्दीने लढू आणि नक्की ह्या संकटावर मात करू. अवघ्या काही महिन्यात 48,000 खाटा, 3,900 ICU आणि 1,500 बालरुग्णखाटांची 11 जम्बो कोविड सेंटर्स आणि 184 हॉस्पिटल्स कोविडसाठी सज्ज करण्यात आली. यामुळेच कोविड व्यवस्थापनाच्या मुंबई मॉडेलचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक केलं. आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्या आत्मीयतेने सांभाळलं त्यामुळे जनमानसाने त्यांना कुटुंबप्रमुख हा बहुमान दिला.
आता आपली जबाबदारी, ज्याने अभूतपूर्व संकटात मुंबई महाराष्ट्राला सांभाळलं त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या लढ्याला बळ देऊया आणि हाती मशाल घेऊया.